नमस्ते, अलविदा और अधिक।
हैलो, ट्रिस उंड मेयर।
टॉम पार्क में अपनी दैनिक मुलाकातों से सरल अभिवादन और विदाई वाक्यांश सीखता है, जो उसे दोस्तों को खोजने और नए शहर में घर जैसा महसूस करने में मदद करता है।
Tom lernt durch seine täglichen Begegnungen im Park einfache Begrüßungs- und Abschiedsphrasen, was ihm hilft, Freunde zu finden und sich in der neuen Stadt heimisch zu fühlen.
हर सुबह टॉम पार्क जाता है।
Jeden Morgen geht Tom zum Park.
वहाँ वो कई लोगों से मिलता है।
Dort trifft viele Menschen.
कुछ मुस्कुराते हैं और नमस्ते कहते हैं।
Einige lächeln und sagen Hallo.
टॉम ये शब्द सीखता है।
Tom lernt diese Wörter.
वो भी नमस्ते कहता है।
Sagt auch Hallo.
लोग टॉम को पसंद करते हैं।
Die Leute mögen Tom.
टॉम पार्क में दोस्त ढूंढता है।
Tom findet Freunde im Park.
एक दिन एक आदमी टॉम से अलविदा कहता है।
Eines Tages sagt ein Mann Tschüss zu Tom.
टॉम भी अलविदा कहता है।
Tom sagt auch Tschüss.
वो और अधिक शब्द सीखता है।
Lernt immer mehr Wörter.
टॉम नए शहर में आराम महसूस करता है।
Tom fühlt sich wohl in der neuen Stadt.
वो वहाँ कई लोगों को जानता है।
Kennt viele Menschen dort.
हर दिन वो नए शब्द सीखता है।
Jeden Tag lernt neue Wörter.
मित्रवत लोग उसकी मदद करते हैं।
Freundliche Menschen helfen ihm.
टॉम खुश है।
Tom ist glücklich.
वो अपने नए दोस्तों को प्यार करता है।
Liebt seine neuen Freunde.
टॉम को शहर में घर जैसा महसूस होता है।
Tom fühlt sich in der Stadt zu Hause.
एक दिन एक फैशन डिजाइनर के रूप में
Ein Tag als Modedesigner.
इना एक फैशन शो में जाती है और वहाँ अलग अलग कपड़े और फैशन शैलियाँ सीखती है।
Anna besucht eine Modenschau und lernt dabei verschiedene Kleidungsstücke und Modestile kennen.
वो अपने खुद के डिजाइन बनाने का सपना देखती है।
Sie träumt davon, ihre eigenen Designs zu kreieren.
आज एना का पहला दिन डिजाइनर के रूप में है।
Heute ist Annas erster Tag als Designerin.
वो सरल चित्रों के साथ शुरू करती है।
Sie beginnt mit einfachen Zeichnungen.
एना के पास दिमाग में कई विचार हैं।
Anna hat viele Ideen im Kopf.
वो कपड़े और स्कर्ट बनाती है।
Sie zeichnet Kleider und Röcke.
उसके कुछ डिजाइन रंगीन हैं।
Einige ihrer Designs sind bunt.
अन्य डिजाइन बहुत साधारण हैं।
Andere Designs sind sehr schlicht.
एना पूरे दोपहर काम करती है।
Anna arbeitet den ganzen Nachmittag.
शाम को वो थकी हुई लेकिन खुश है।
Am Abend ist sie müde, aber glücklich.
वो अपने डिजाइन दिखाने के लिए इंतजार नहीं कर सकती।
Sie kann es kaum erwarten, ihre Designs zu zeigen.
अगली सुबह वो जल्दी उठती है।
Am nächsten Morgen steht sie früh auf.
एना नई विचारों के स्केच बनाती है।
Anna macht Skizzen von neuen Ideen.
वो अपनी खुद की फैशन दुकान खोलने की योजना बना रही है।
Sie plant, ein eigenes Modegeschäft zu eröffnen.
एना अपने डिजाइनों से लोगों को खुश करना चाहती है।
Anna möchte Menschen mit ihren Designs erfreuen.
वो अपने कपड़ों के लिए कपड़े खोजती है।
Sie sucht nach Stoffen für ihre Kleider.
एना नरम और रंगीन कपड़े चुनती है।
Anna wählt weiche und bunte Stoffe.
वो चाहती है कि हर कोई आराम से रहे।
Sie möchte, dass jeder sich wohl fühlt.
एना सोचती है कि फैशन एक कला है।
Anna denkt, dass Mode eine Kunstform ist.
एना का सपना है कि वो एक सफल डिजाइनर बने।
Annas Traum ist es, eine erfolgreiche Designerin zu werden.
एक अद्भुत डिनर।
Das perfekte Dinner.
Max अपने दोस्तों के लिए एक रात्रिभोज की योजना बनाता है।
Max plant ein Abendessen für seine Freunde.
वो स्थानीय बाजार की जांच करता है, नए खाद्य पदार्थ ढूंढता है और एक ऐसी मेनू बनाता है जो सभी को चौंका देता है।
Erkundet den örtlichen Markt, entdeckt neue Lebensmittel und gestaltet ein Menü, das alle überrascht.
एक सहज शाम।
Ein spontaner Abend.
लॉरा और उसके दोस्त को तय करना था कि शुक्रवार की शाम वे कहाँ जाएं।
Laura und ihre Freunde müssen sich entscheiden, wohin sie an einem Freitagabend gehen.
वे विभिन्न विकल्पों पर चर्चा करते हैं और अंत में एक अविस्मरणीय शाम के लिए सहमत होते हैं।
Sie diskutieren verschiedene Möglichkeiten und verabreden sich schließlich zu einem unvergesslichen Abend.
Laura सोचने लगी कि वो क्या करना पसंद करेगी।
Laura dachte darüber nach, was sie gerne machen würde.
कुछ ने सुझाव दिया कि सिनेमा जाएं।
Einige schlugen vor, ins Kino zu gehen.
लेकिन लॉरा कुछ साहसिक करना चाहती थी।
Aber Laura wollte lieber etwas Abenteuerliches tun.
Ek dost ne escape room mein jane ka sujhav diya.
Ein Freund schlug vor, zu einem Escape Room zu gehen.
Laura is vichar se utsahit thi.
Laura war von der Idee begeistert.
Unhone jaldi se ek kamra book kiya aur ve chal diye.
Sie buchten schnell einen Raum und machten sich auf den Weg.
Escape Room ummeed se zyada chunautipurn tha.
Der Escape Room war herausfordernder als erwartet.
Unhe kuch paheliyon ko jaldi suljhana tha.
Sie mussten einige Rätsel schnell lösen.
Team ne milkar achha kaam kiya aur ant mein bahar aa gayi.
Das Team arbeitete gut zusammen und kam schließlich frei.
Ve apni teamwork par garv mehsoos kar rahe the.
Sie fühlten sich stolz auf ihre Teamarbeit.
Phir ve ek aaramdayak cafe mein gaye taki shaam ko sahi dhang se khatam kiya ja sake.
Danach gingen sie in ein gemütliches Café, um den Abend ausklingen zu lassen.
Cafe mein unhone apne anubhav saajha kiye aur bahut hase.
Im Café teilten sie ihre Erlebnisse und lachten viel.
Ye shaam ko samapt karne ka ek sahi tarika tha.
Es war eine perfekte Art, den Abend zu beenden.
Sheher mein swasth jeevan jeena.
Gesund leben in der Stadt.
Marco sujhav dete hain ki kaise vyast sheher mein swasth reh sakte hain.
Marco gibt Tipps, wie man in der hektischen Stadt gesund bleibt.
Wo batate hain ki khel ke dauran kaun se sharir ke ang mahatvapurn hote hain.
Er erklärt, welche Körperteile beim Sport wichtig sind.
Kaun si swasthya vakyansh ka upyog dainik jeevan mein kiya ja sakta hai?
Welche Gesundheitsphrasen kann man im Alltag verwenden?
Har subah Marco ek chote se sair ke sath shuru karte hain.
Jeden Morgen beginnt Marco mit einem kurzen Spaziergang.
Wo mante hain ki taji hawa swasthya ke liye mahatvapurn hai.
Er glaubt, dass frische Luft wichtig für die Gesundheit ist.
Swasth aahar ek aur bindu hai jis par Marco zor dete hain.
Gesunde Ernährung ist ein weiterer Punkt, den Marco betont.
Wo salah dete hain ki zyada phal aur sabziyan khaye.
Er empfiehlt, viel Obst und Gemüse zu essen.
Unke anusar chini aur fast food se bachna chahiye.
Zucker und fast food sind laut ihm zu vermeiden.
Marco har dusre din gym mein prashikshan lete hain.
Marco trainiert jeden zweiten Tag im Fitnessstudio.
Prashikshan ke dauran wo sahanshakti aur taakat par dhyan kendrit karte hain.
Während des Trainings konzentriert er sich auf Ausdauer und Kraft.
Wo mansik swasthya ke liye dhyan bhi seekhte hain.
Er lernt auch Meditation für geistige Gesundheit.
Dhyan tanav ko kam karne mein madad karta hai.
Meditation hilft, Stress abzubauen.
Wo achhi neend ke mahatva par zor dete hain.
Er betont die Bedeutung eines guten Schlafs.
Neend sharir ko punarjeevit karne mein madad karti hai.
Schlaf hilft, den Körper zu regenerieren.
Wo kehte hain ki shaam ko screen se dur rehna chahiye.
Er sagt, dass man abends auf Bildschirme verzichten sollte.
Wo bistar par jaane se pehle pustak padhne ki salah dete hain.
Er empfiehlt, ein Buch zu lesen, bevor man ins Bett geht.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.